नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुरज कामत तुमका प्रादेशिक खबरो देता। गोयात 51,745 सूक्ष्म आणि ल्हान उद्देग एमएसएमई नोंद झाल्यात। गोयच्या पर्यटन मळार जी उत्पादनां जाय तांची पुरवण एमएसएमई वरवी करपाक शकतात, हाका व्हडल्या उद्देजकांनी साथ दिवची, असो उलो मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उद्देग खात्या वतीन काल संवसारीक सूक्ष्म आणि ल्हान उद्देग दिसाच्या वेळार आयोजित केल्ल्या कार्यावळीत मारलो। हे कार्यावळीक मुख्यमंत्री सयत उद्देग मंत्री मॉविन गुदिनो, गोय उद्देगीक उदरगत महामंडळाचे अध्यक्ष तशेच आमदार अलेक्स रेजिनाल्ड रॉलन्स, खात्याचे सचिव स्वेतिका सचन, हेर ज्येष्ठ अधिकारी तशेच उद्देगीक मळावेल्यो संघटना उद्देजक व्हडा प्रमाणात हजर आशिल्ले। हे कार्यावळीत एमएसएमईत नवे उद्देग सुरू करपाक 3 नव्यो येवजण्यो सुरू केल्यात। बायलांच्या आपसहाय्य गटा खातीर आज जिल्हो पावण्या केंद्र स्थापन केल्या। गावात रावून आपली उत्पादनां खपोवपा वांगडा ह्या केंद्राकडेन जोडून आपल्या ल्हान उद्देगांची उदरगत करून घेवची, असो उलो मुख्यमंत्री डॉ सावंत हांणी ह्या वेळार मारलो। पोल्ट्री गोशाळा लॉन्ड्रीक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडल्यान आता मान्यताय घेवची पडटली। हेर उद्देगासयत आता वॉशिंग सेंटर, पोल्ट्री बेकरी, पार्टीची थळा, गोशाळा हांकाय हवा आणि उदक प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायद्याखाला प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यताय घेवप बंधनकारक आसा। मान्यताय घेतली ना जाल्यार नेम मोडपाच्या कारणाखातीर संबंधित आस्थापना बंद करपाचे निर्देश जारी जातले असे प्रदूषण नियंत्रण मंडळान कळीत केला। उदक प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदो 1974 आणि हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदो 1981 खाला गोय राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडल्यान उद्देगांक आणि आस्थापनांक मान्यताय म्हळ्यार कन्सेंट ऑपरेट घेवची पडटा। आता सर्व्हिसिंग स्टेशन्स, वॉशिंग सेंटर्स, बेकरी, लॉन्ड्री, 5,000 चड पक्षी आशिल्ल्या पोल्ट्रींग पीट आणि तांदळाच्यो गिरणी, हॉटेल्स, गेस्ट हाऊस, बँकेट हॉल्स, पार्टी थळा, 24 चड फ्लॅट आशिल्ल्या संकुलाक, भंगसाळीक, गोशाळा, कार्पेंट्री युनिट, चिरेखणी ह्या आस्थापनांक सुद्धा उदक आणि हवा कायद्याखाला मान्यताय घेवची पडटली। ज्या आस्थापनाकडे मान्यताय आसा ताणी तपशील वाठारात प्रदर्शित करचो पडटलो, ज्या आस्थापनाकडे मान्यताय ना ताणी मान्यताय खातीर अर्ज करचो पडटले असे प्रदूषण नियंत्रण मंडळान कळीत केला। मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत शेनवारा 29 जूनाक राज्यातल्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडे आणि शिक्षकांकडे थेट संवाद साधतले। स्वयंपूर्ण गोय कार्यावळ नेटान मुखार व्हरपा खातीर करियर मार्गदर्शन आणि शिष्यवृत्ती या विषयाचेर मुख्यमंत्री गोयभरातल्या विद्यार्थ्यांकडेन आणि शिक्षकांकडेन ऑनलाईन लाईव्ह संवाद साधतले। 29 जूनाक सकाळी 10:30 ही लाईव्ह कार्यावळ सगळ्या उच्च माध्यमिक विद्यालयांनी प्रक्षेपित करची असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी मागला। या कार्यावळीत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे सयत उच्च शिक्षण संचालक भूषण सावयकार तशेंच करियर तज्ञ विद्यार्थ्यांक आणि शिक्षकांक मार्गदर्शन करतले। दामण राय वाठारातल्या लोकांचे वसणुकेतले उदीक व्हावून वचपाची पारंपरिक वाट बंद केल्ल्यान बिरेस्तारा सकाळी काय घरांनी उदक घुसले। आमदार अलेक्स रेजिनाल्ड हांनी दक्षिण गोय जिल्हाधिकारी कार्यालयाकडेन हो विषय आडकून आशिल्ल्यान जिल्हाधिकाऱ्यान आदेश जारी केल्या उपरांत रोखडीच उदकाक वाटमेकळी करून दितले असे स्पष्ट केले। राय हांगाच्या दामण पश्चिम भागातल्या पल्लवी वेरेकार आणि हेर थरांच्या घरांनी बिरेस्तारा उदक घुसले। पावसाचे सुरवातेकूच उदक घुशिल्ले, मात पावसाचे प्रमाण उणे आशिल्ल्यान घरांनी उदक पावंक नाशिल्ले। हांगा एका थळान उदक व्हावन वचपी पारंपरीक वाट मातयेची रास घालून बंद केल्या असो दावो केलो। उदक व्हावन वचपाची वाट मेकळी करपा खातीर पंचायत, जिल्हाधिकारी कार्यालय, आमदार या सगळ्यांकडेन मागणी करून लेगीत कसलीच कारवाई जावंक ना। आता घरांनी उदक घुशिल्ल्यान हाका लागून भलायकेची समस्या निर्माण जावपाची शक्यताय थळाव्यांनी उक्तायल्या। आमदार अलेक्स रेजिनाल्ड हांनी सांगले की दामण राय हांगा फाटल्या कांय वर्सा सावन उदक आडकून उरता। दक्षिण गोय जिल्हाधिकारी कार्यालयात हे उदक व्हावून वचपाची पारंपारीक वाट मेकळी करपाचे आदेश दिवपाची मागणी केल्या। गरजेची सगळी प्रक्रिया पुराय जाल्या, उपजिल्हाधिकाऱ्याकडल्यान परवानगी मेळ्ळे उपरांत आपण कामगार घालून उदकाची वाट मेकळी करतलो असे आश्वासन आमदार अलेक्स रेजिनाल्ड हांनी दिला। इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।